प्रकरण 29 जीव हाच जगदीश्वर। प्रत्येक माणसाचा देह तसं म्हटला तर अगदी दगडमातीसारखा आहे। ज्यावेळी देहात प्राण नसतो त्यावेळी देहाची म्हणून काही हालचाल तर नसतेच, परंतु त्यावर काही आघात झाले, प्रत्यक्ष तो देह कापला तरी त्यात काही चलबिचल होत नाही। म्हणजे त्या देहाची चलबिचल घडवून आणणारी अशी वेगळी शक्ती त्यात असते हे उघड आहे। जसं रेडिओतून वीज फिरली तरच आवाज येतो, अन्यथा आवाज देणारी यंत्रणा कितीही सुदृढ असली तरी विजेशिवाय आवाज बाहेर पडत नाही। देहात चैतन्य खेळवणारी जी शक्ती तिलाच आत्मा असे म्हणतात। हाच प्रत्येक देहातील आत्मा जगतातील वरील सर्व आत्म्यांशी म्हणजे परमात्म्याशी निगडीत असतो। परमात्मा जगत निर्माण करणाऱ्याशी जगदीश्वराशी संबंधित असतो। अशी ही आत्म्यापासून जगदीश्वरापर्यंत अखंड साखळी आहे। ही झाली वरची साखळी। देहाला चैतन्य प्रदान करणारा आत्मा हा स्वतः अलिप्त राहून देहांतर्गत सर्व कार्य करून घेतो। त्याकरता दोन दूतांची योजना केलेली असते। त्यातील एक दूत सर्व कार्य प्रत्यक्षपणे करत असतो, दुसरा मात्र सहाय्यक असतो। पहिल्याला जीव म्हणतात आणि दुसऱ्याला शिव म्हणतात। एकाच झाडाच्या दोन फांद्यांवर बसलेल्या जणू दोन पक्षांसारखे हे आहेत। दोन्ही पक्षांचं प्राणतत्व एकच आहे, परंतु दोघांचा स्वभाव मात्र भिन्न आहे। शिवपक्षी हा अंतर्मुख आहे, त्याची वृत्ती सात्विक आहे, त्याची आवडही सौम्य आहे। त्याला कडकडाट, अदळपट, द्वेषमत्सर, क्रोध काही मनापासून आवडत नाही। तो सहसा आपल्या धन्याकडे, आत्म्याकडे बघत असतो, तसंच संतुष्ट आणि समाधानी असतो। त्याला जीवाचा स्वभाव आवडो किंवा न आवडो, एक गोष्ट मात्र तो अवश्य करीत असतो। जीवपक्षाला साधे नव्हे तर प्राणमूलाचे सहाय्य सातत्याने करीत असतो। निखळ आणि स्वच्छ अशी जी शक्ती त्याला आत्म्याकडून मिळते ती तशीच्या तशी तो जीवाला पुरवत राहतो। जीवपक्षी मात्र एकदम विरुद्ध स्वभावाचा आहे। तो सतत बहिर्मुख, कडकडाट, द्वेष, ईर्ष्या, असूया, स्वार्थ या दोषांनी कायम लडबडल्यासारखा दिसतो। सत्वगुणांची जणू त्याचं वाकडं आणि रजोगुण तथा तमोगुण यांनी पुष्ट झाल्यासारखा वाटतो। स्वभावाने उग्र आणि असंतुष्ट असावा असा तो भासतो, परंतु हे केवळ दिसणे, वाटणे वा भासणे असते। प्रत्यक्षात मात्र तो तसा नसतो। मग हे सर्व विपरीत किंवा जे नाही ते असं का जाणवतं? कारण त्याच्यावर सोपवलेल्या कार्याचं स्वरूपच तसं आहे। देह कार्याशी जीवाचा प्रत्यक्ष संबंध आहे। स्थूलापासून ते सूक्ष्मापर्यंत जे जे काही देहामार्फत घडतं ते जीवाला जाणवत राहतं, आणि त्या त्या कार्याला मिळत असलेली अनुज्ञा आणि होत असलेला विरोध हाही त्याला जाणवत असतो। म्हणजे त्याचं कार्य देहाला शक्ती पुरवण्याच्या बाबतीत शिवासारखंच असतं। मात्र देह कार्याशी सतत संलग्न असल्यामुळे जीवही देहासारखाच वाटत असतो। हातापायांनी काम करणे, डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, नाकानी वास घेणे, जिभेनी चव चाखणे आणि त्वचेने शीत उष्णता जाणवणे इत्यादी स्थूल स्वरूपाचे अनुभव जीवाला इतकी सूक्ष्म जाणीव देतात की जणू जीवच त्यांचेकडून हे सर्व करून घेतो असे वाटावे। मन आणि बुद्धीचे कार्य, त्याचे तणाव, संघर्ष, आसक्ती, अविकारपणा तसेच अविचारपणा, आकर्षण, प्रतिरोध, बोचकपणा, वरवरपणा, सुखदुःख इत्यादी सर्व सूक्ष्म कार्याची अत्यंतिक सूक्ष्म जाण ही जीवालाच असते। इतकी की जीवच या सर्वांचा कर्ता करविता आहे असं भासतं। वस्तुतः जीव देहाच्या सर्व कार्याची केवळ जाण घेणारा आहे। याची शुद्ध जाणीव जर मनाला झाली तर जीव हे सर्व कार्य करून देखील अकर्ता आहे असा प्रत्यय येतो. तसा प्रत्यय आला की देहाकडून घडणाऱ्या पापपुण्यातून देखील जीव मुक्त होतो. जीव देहाशी फक्त वासनेने चिकटलेला आहे, ती काढून टाकली की तो मुक्तच आहे, कारण त्याचं भरण शिवाकडून होतं आणि शिवाचं भरण आत्म्याकडून होतं. आत्मा हाच जगदीश्वर, म्हणून जीव देखील जगदीश्वरच नव्हे काय? सोहम हंसः.